विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे आणि परिसरात थंडीचा कडाका चांगलाच जाणवतो आहे. आज किमान तापमान 8 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्या किमान तापमान 7 अंश सेल्सिअस राहून थंडीची ही लाट काही दिवस राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुणे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्वारगेट शनिवारवाडा इथं 3 मार्गिकांचे 2 भुयारी मार्ग तयार करण्याचं काम पुणे महानगरपालिका किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग यापैकी कोणी करावं यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच निर्णायक बैठक घेणार असल्याची माहिती मंत्री डॉ उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य हेमंत रासने यांनी या संदर्भात एका लक्षवेधी सूचनेद्वारे विचारणा केली होती. पुणे जिल्ह्यात सर्वायकल कॅन्सर मुक्त महाराष्ट्र ही महत्वाकांक्षी मोहीम सुरू करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात विविध संस्थांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून आतापर्यंत 9 ते 14 वर्ष वयोगटातील 6,000 पेक्षा जास्त मुलींना HPV लसीकरणाद्वारे सुरक्षित करण्यात आलं आहे. तसंच इतर काही कंपन्यांच्या सहकार्यानं आणखी 5,000 मुलींना संरक्षण देण्याचं नियोजन आहे. भारतामध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचं प्रमाण वाढत असून दर 8 मिनिटांनी एका महिलेचा मृत्यू होत आहे. दररोज 200 महिलांचे प्राण घेणारा हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक सामान्य कर्करोग आहे. नियमित तपासणी, योग्य वेळी लसीकरण आणि पॉझिटिव्ह रुग्णांचे उपचार केल्यास हा कर्करोग पूर्णपणे टाळता येऊ शकतो यावर आरोग्य विभागानं भर दिला आहे. सुलभ कर्ज पुरवठा आणि तंत्रज्ञानाचा अवलंब यांच्या सहाय्याने महिला आणि अनुसूचित जाती जमातीतील नवउद्यमींना आकर्षित करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अतिरिक्त विकास आयुक्त सुधा केसरी यांनी आज पुण्यात केलं. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरतर्फे आयोजित 14व्या पुणे एक्स्पोच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्रात येत्या 12 डिसेंबरपर्यंत पुणे एक्स्पो सुरू राहणार आहे. देशातील विविध क्षेत्रातील वास्तविक समस्या निश्चित करून त्यावर उपाय शोधून भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी चांगलं संशोधन करावं, नवोन्मेष आणि स्टार्टअप विकसित करावेत असं आवाहन ब्रिगेडियर सचिन कालिया यांनी पुण्यात केलं. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेची महाअंतिम फेरी काल हिंजवडीत पार पडली त्यावेळी कालिया बोलत होते. विविध समस्यांवर उत्तम आणि नाविन्यपूर्ण उपाय शोधणाऱ्या 5 संघांना प्रत्येकी 1.5 लाख रुपयांचं रोख बक्षीस आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं. देशभरातील 25 संघ महाअंतिम फेरीत दाखल झाले होते. पुणे महापालिकेच्या पुणे बाल महोत्सव 4th पर्व उद्यापासून 4 दिवस सारसबाग इथं आयोजित करण्यात आला आहे. शहरातील पालक आणि लहान मुलांसाठी हा उत्सव आवडता कार्यक्रम ठरला असून दरवर्षी 1 लाखांहून अधिक पालक आणि बालक विविध उपक्रमांचा आनंद घेण्यासाठी या महोत्सवात उपस्थित राहतात. यंदा उत्सवाची मध्यवर्ती संकल्पना स्क्रीनचा कमी वापर अधिक खेळ अशी आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे आयोजित कला क्रीडा महोत्सवाला आजपासून उत्साहात सुरुवात झाली आहे. या स्पर्धांना शहरातील महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. सध्या हा महोत्सव शाळा स्तरावर सुरू असून विभाग स्तरावर 15 ते 21 डिसेंबर आणि महापालिका स्तरावर 22 ते 24 डिसेंबर या काळात होणार आहे. पीएम शाह फाउंडेशन आणि वर्धमान प्रतिष्ठान यांच्यातर्फे 14वा आरोग्य चित्रपट महोत्सव येत्या शुक्रवार आणि शनिवारी पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात होणार आहे. हा सर्वांसाठी खुला आहे. देशविदेशातून या महोत्सवासाठी 145 लघुपट माहितीपट आले होते. त्यापैकी निवड झालेले 31 लघुपट आणि माहितीपट यावेळी दाखवण्यात येतील. मानसिक आरोग्य, लहान मुलांचं आरोग्य आणि बाल लैंगिक शोषण, महिला आरोग्याचे प्रश्न, अवयवदान, कर्करोग, सामाजिक आरोग्य, स्वच्छता, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या आदी विषयांवर हे चित्रपट तयार केले आहेत. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला येणाऱ्या रसिकांसाठी PM PML तर्फे विशेष बस सेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे. मुकुंदनगरपासून निगडी, धायरी, कोथरूड डेपो आणि माळवाडी या मार्गांवर या बस गाड्या उपलब्ध असतील. आजपासून महोत्सव संपेपर्यंत रात्री 10:30 या बस सुटणार असून 13 तारखेला रात्री 12:30 बस निघतील असं महामंडळातर्फे कळवण्यात आलं आहे. दुसऱ्या रोटरी डिस्ट्रिक्ट मराठी साहित्य संमेलनाचं 20-21 डिसेंबरला पुण्यात आयोजन करण्यात आलं आहे. कवी, गीतकार, प्राध्यापक प्रवीण दवणे अध्यक्षस्थानी असतील अशी माहिती रोटरी डिस्ट्रिक्ट 31-31चे प्रांतपाल संतोष मराठे आणि संमेलनाच्या कार्याध्यक्ष मधुमिता बर्वे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. राज्य वस्तू आणि सेवा कर विभागातील अधिकाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज द्वारसभा घेऊन आंदोलनाची सुरुवात केली. या आंदोलनाचा भाग म्हणून येरवडा इथल्या राज्य GST मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर अधिकाऱ्यांनी घोषणा दिल्या. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर 6:00 ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.